कोरोना व्हायरस किंवा कोविड 19 ही आज पूर्ण देश लढत आहे, पण लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. त्यांच्याशी भेदभाव नका करू, त्यांची काळजी घ्या आणि या रोगापासून वाचण्यासाठी जी आपली ढाल आहे, जसे आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मी, सफाई कर्मचारी, पोलीस आदी, त्यांचा सन्मान करा, त्यांना पूर्ण सहयोग द्या. घ्या काळजी या योद्ध्याची, तेव्हाच प्रत्येक स्थितीत देशी घेत कोरोनाशी. अधिक माहितीसाठी स्टेट हेल्पलाईन नंबर 0202-6127394 किंवा सेंट्रल हेल्पलाईन नंबर 1075 वर कॉल करा. भारत सरकारद्वारा लोकहितामध्ये प्रस्तुत.
तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल केला आहे तो दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया प्रतीक्षा करा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. द पर्सन यू हॅव कॉल्ड